शिरसा देवं नारायणमशेषकं रमावक्षो जगस्तूरीपङ्गमुद्रितवक्षसं सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञः पाराशर्यस्तपोधनः हिताय सर्वजगतां नारदं मुनिमब्रवीत् ज्ञानविद्याविशेषज्ञं कर्पूरधवलाकृतिम् वीणावादनसन्तुष्टमानसं मरुतां परम् हिरण्यगर्भसम्भूतं हिरण्याक्षादिसेवितं पुण्यराशिं पुराणज्ञं पावनीकृतपित्तकम् श्रीव्यासोवाच देवर्षे नारद श्रीमन् साक्षाद् ब्रह्माङ्गसम्भव भवानसेन विद्यानां पारगस्तपसां निधिः वेदान्तपारकः सर्वशास्त्रार्थप्रदीपोज्ज्वलः परब्रह्मनिष्णातः सच्चिदानन्दविग्रहः जगद्धिताय जनितः साक्षादेव चतुर्मुखात् हण्यन्ते भवता दैत्या दैत्यादिकृतविक्रमैः कालानुग्रहकर्ता त्वं त्रैलोक्यं त्वद्वशेनक मनुष्यार्षयो देवास्त्वया जीवन्ति सत्तम कर्तृत्वे लोककार्याणां वरत्वे परिनिष्ठितः पृच्छामि त्वामशेषज्ञं निदानं सर्वसम्पदां सर्वसंसारनिर्मुक्तं चिद्धनं शान्तमानसं यः सर्वलोकहितकृत्यं प्रशंसन्ति योगिनः इदं चराचरं विश्वं घृतं येन महामुने स्पृहयन्तश्च यत्प्रीत्यै यस्मै ब्रह्मादिदेवताः निर्माणस्थितिसंभारा यतो विश्वस्य सत्तम यस्य प्रसादाद्ब्रह्माद्या लभन्ते वाञ्छितं फलं दारिद्र्यनाशो जायेत यस्मिन् सुतिपथं गते विवक्षितार्थनिर्वाहामुखान् निःसरतीहगीः नृपाणां राज्यहीनानां येन राज्यं भविष्यति अपुत्रपुत्रवाण्येन पञ्जापुत्रवती भवेत् शत्रुणामचिरान्नाशो ज्ञानं ज्ञानैषिणामपि चातुर्वर्ग्यफलं यस्य क्षणाद्भवति सुव्रत भूतप्रेतपिशाचाद्या यक्षराक्षसमन्नगाः भूतज्वरादिरोगाश्च यस्य स्मरणमात्रतः मुच्यन्ते मुनिशार्दूल यद्वाखिलजगद्धृताः तदेतदिति निश्चित्य सर्वशास्त्रविशारद सर्वलोकहितार्थाय ब्रूहि मे सकलं गुरो युद्युक्तस्तेन मुनिना व्यासेनामिकते दशा बद्धाञ्जलिपुटो भूत्वा सादरं नारदो मुनिः नमस्कृत्य जगन्मूलं लक्ष्मीकान्तं परात्परम् उवाच परमप्रीतः करुणावृतधारया आव्याययन्मुनेन् सर्वान् व्यासादेन् ब्रह्मतत्परान् श्रीनारद उवाच बहिरन्तस्तमश्चेदज्योतिर्वन्दे सुदर्शनम् येनाव्याहतसङ्कल्पं वस्तुलक्ष्मीधरं विदुः अस्य श्रीसुदर्शनसहस्रनामस्तोत्रमहामन्त्रस्य अहिर्बुद्ध्यो भगवान् ऋषिः अनुष्टोच्छन्दः श्रीसुदर्शनमहाविष्णुर्देवता रं बीजं हुं शक्तिः फक्कीलकं रा मध्यमाभ्या नमः ॐ रैं अनामिकाभ्यां नमः ॐ रौं कनिष्ठिकाभ्यां नमः ॐ रः करतलकरपृष्ठाभ्यां नमः एवं हृदयादिन्यासः अथ दिग्बन्धः ॐ ठं ठं पूर्वां दिशं चक्रेण बध्नामि नमश्चक्राय हुं फट् स्वाहा ॐ ठं ठं आग्नेयीं दिशं ॐ ठं ठं यां यां दिशं नमश्चक्राय हुं फट् स्वाहा इति दिग्बन्धः ध्यानम् कल्पान्तार्कप्रकाशं त्रिभुवनमखिलं तेजसा पूरयन्तं रक्ताक्षं पिङ्गकेशं रिपुकुलभयदम् भीमदंष्ट्राट्टहासम् शङ्खं चक्रं गदाब्जं पृथुतरमुसलं चापपाशाङ्गुशादीन् बिभ्राणं दोर्भिराद्यं मनसि मुररिपोर्भावये चक्रराजं शङ्खं चक्रं गदाब्जं शरमसि विशुधिम् चापपाशाङ्गुशादीन् बिभ्राणं वज्रखेटं हलमुसललसत् कुन्तमद्युग्रदं स्त्रं ज्वालाकेशं त्रिनेत्रं ज्वलतनलनिभं भारकेयूरभूषं ध्यायेक्षत्कोणसंस्थं सकलरिभुजन प्राणसंहारचक्रम् ॐ कल्याणगुणसम्पन्नः कल्याणवसनोज्ज्वलः कल्याणाचलगम्भीरः कल्याणजनरञ्जकः कल्याणदोषनाशश्च कल्याणरुचिराङ्गकः कल्याणाङ्गदसम्पन्नः कल्याणाकारसन्निभः करालवदनोत्रासि करालाङ्गोभयङ्करः करालतनुजोद्दामः करालतनुभेदकः करञ्जवनमध्यस्थः करञ्जदधिभोजनः करञ्जासुरसंहर्ता करञ्जमधुराङ्गकः खञ्जनानन्दजनकः खञ्जनाहारजूषितः खञ्जनायुधवृद्दिव्य खञ्जनाखण्डगर्वहृत् खरान्तकः खररुचिः ಖರದುಃಖೈರಸೇವಿತಃ ಖರಾಂತಕಃ ಖರೋದಾರಃ ಖರಾಸುರವಿಭಂಜನಃ ಗೋಪಾಲೋ ಗೋಪದರ್ಗೋಪ್ತ ಗೋಪಶ್ರೀನಾಥರಂಜಕಃ ಗೋಚಾರುಣಕನುರ್ಗೋಜೋ ಗೋಚಾರಾಧಿಕೃತೋತ್ಸವಃ ಗಂಭೀರನಾಭಿರ್ಗಂಭೀರ ಗಂಭೀರಾರ್ಥಸಮನ್ವಿತಃ ಗಂಭೀರವೈದ್ಯಮರುತೋ ಗಂಭೀರಗುಣಭೂಷಿತಃ ಘನರಾಮೋ ಘನರುಚಿರ್ಘನಗಂಭೀರನಿಸ್ವನಃ ಘನಾಘನೌ ಘನಾಸೀ ಚ ಘನಸಂತಾನದಾಯಕಃ ಘನರೋಚಿರ್ಘನಚರೋ ಘನಚಂದನಚರ್ಚಿತಃ ಘನಹೇತಿರ್ಘನಭುಜೋ ಘನೋಖಿಲಸುರಾರ್ಚಿತಃ ನಕಾರಾವಧಿ ವಿಭವೋ ನಕಾರೋ ಮುನಿಸಮ್ಮತಃ ನಕಾರವೀತಸಹಿತೋ ನಕಾರಾಕಾರಭೂಷಿತಃ ಚಕ್ರರಾಜಶ್ಚಕ್ರಪತಿ ಚಕ್ರಾಧೀಶಶ್ಚಕ್ರಭೂಃ ಚಕ್ರಸೇವ್ಯಶ್ಚಕ್ರಧರ ಚಕ್ರಭೂಷಣಭೂಷಿತಃ ಚಕ್ರರಾಜರುಚಿಶ್ಚಕ್ರ ಚಕ್ರಪಾಲನತತ್ಪರಃ ಚಕ್ರಧೃಚಕ್ರವರದ ಚಕ್ರಭೂಷಣಭೂಷಿತಃ ಸುಚಕ್ರಧಿಸುಚಕ್ರಾಖ್ಯಃ ಸುಚಕ್ರಗುಣಭೂಷಿತಃ ವಿಚಕ್ರಶ್ಚಕ್ರನಿರತಃ ಚಕ್ರಸಂಪನ್ನವೈಭವಃ ಚಕ್ರದಶ್ಚಕ್ರಧಶ್ಚಕ್ರ ಚಕ್ರರಾಜಪರಾಕ್ರಮಃ ಚಕ್ರನಾದಶ್ಚಕ್ರಚರ ಚಕ್ರಗಶ್ಚಕ್ರಪಾಶಕೃತ್ ಚಕ್ರವ್ಯಾಪೀ ಚಕ್ರಗುರುಃ ಚಕ್ರಹಾರೀ ವಿಚಕ್ರಭೃತ್ ಚಕ್ರಾಂಗಶ್ಚಕ್ರಮಹಿತಃ ಚಕ್ರವಾಕಗುಣಾಕರಃ ಆಚಕ್ರಶ್ಚಕ್ರಧರ್ಮಜ್ಞಃ ಚಕ್ರಗಶ್ಚಕ್ರಮರ್ದನಃ ಆಚಕ್ರನಿಯಮಶ್ಚಕ್ರಃ ಸರ್ವಪಾಪವಿಧೂನನಃ ಚಕ್ರಜ್ವಾಲಶ್ಚಕ್ರಧರಃ ಚಕ್ರಪಾಲಿತವಿಗ್ರಹಃ ಚಕ್ರವರ್ತಿ ಚಕ್ರದಾಯೀ ಚಕ್ರಕಾರೀ ಮದಾಪಹಃ ಚಕ್ರಕೋಟಿ ಮಹಾನಾದಃ ಚಕ್ರಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭಃ ಚಕ್ರರಾಜವನಚರಃ ಚಕ್ರರಾಜಾಂತರೋಜ್ವಲಃ ಚಂಚಲಾರಾತಿದಮನಃ ಚಂಚಲಸ್ವಾಂತರೋಮಕೃತ್ ಚಂಚಲೋ ಮಾನಸೋಲ್ಲಾಸೀ ಚಂಚಲಾಚಲಭಾಸುರಃ ಚಂಚಲಾರಾತಿನಿರತಃ ಚಂಚಲಾಧಿಕಚಂಚಲಃ ಛಾಯಯಾ ಕಿಲ ತಾಪಜ್ಞಃ ಛಾಯಾಮದವಿಭಂಜನಃ ಛಾಯಾಪ್ರಿಯೋಧಿಕರುಚಿಃ ಛಾಯಾವೃಕ್ಷಸಮಾಶ್ರಯಃ ಛಾಯಾನ್ವಿತಶ್ಚಾಯಯಾಚ್ಯ ಛಾಯಾಧಿಕಸುಖಪ್ರದಃ ಛಾಯಾಂಬರಪರೀದಾನಃ ಛಾಯಾತ್ಮಜನಮುಂಜಿತಃ ಜಲಜಾಕ್ಷೀಪ್ರಿಯಕರೋ ಜಲಜಾನಂದದಾಯಕಃ ಜಲಜಾಸಿದ್ಧಿರುಚಿರೋ ಜಲಜಾಲಸಮೋಭರಃ ಜಲಜಾಲಪಸಂಸ್ತುತ್ಯೋ ಜಲಜಾತಾಯಮೋದಕೃತ್ ಜಲಜಾಹಾರಚತುರೋ ಜಲಜಾರಾಧನೋತ್ಸುಕಃ ಜನಕಸ್ತುತಿ ಸಂತುಷ್ಟೋ ಜನಕಾರಾಧಿತಾಧಿಕಃ ಜನಕಾಮೋದನಪರೋ ಜನಕಾನಂದದಾಯಕಃ ಜನಕಾಜ್ಞಾನಸಂತುಷ್ಟ ಹೃದಯೋ ಜನಕಾರ್ಚಿತಃ ಜನಕಾನಂದಜನನ ಜನಕೃದಯಾಂಬುಜಃ ಜಂಜಾಮಾರುತವೇಗಾಢ್ಯೋ ಜಂಜಾಮಾರುತಸಂಕರಃ ಜಂಜಾಮಾರುತಸಂಭ್ರಾಣೋ ಜಂಜಾಮಾರುತವಿಕ್ರಮಃ ಜ್ಞಕಾರಾಂಬುಜಮಧ್ಯಸ್ಥೋ ಜ್ಞಕಾರಕೃತಸನ್ನಿಧಿಃ ಟಂಕಧಾರೀ ಟಂಕವಪುಃ ಟಂಕಸಂಭಾರಕಾರಕಃ ಟಂಕಚಿನ್ನಸುವರ್ಣಾಭಃ ಟಂಕಾರಧನುರುಜ್ವಲಃ ಟಂಕಾರಾಗ್ನಿಸಮಾಕಾರಃ ಟಂಕಾರವರಮೇಧುರಃ ಟಂಕಾರಕೀರ್ತಿಭರಿತಃ ಟಂಕಾರಾನಂದವರ್ಧನಃ ಧಂಬಸಂಹತಿ ಸಂಹರ್ತ ಧಂಬಸಂತತಿವರ್ಧನಃ ಧಂಬದಗ್ಡಂಬಹೃದಯೋ ಧಂಬದಂಡನತತ್ಪರಃ ಬಿಂಬದೃಡ್ಡಿಂಬ ಗೃಡ್ಡಿಂಬೋ ಬಿಂಬಸೋದನತತ್ಪರಃ ಡಿಂಬ ಪಾಪಹರೋ ಡಿಂಬ ಸಂಭಾವಿತ ಪದಾಂಬುಜ ಡಿಂಬರೋದ್ಯರ್ಕಟಂಬಾಜೋ ಡಮರುಜ್ಞಾನ ತತ್ಪರ ಡಮರುದ್ಭವ ಸಂಹರ್ತ ಡಮರುದ್ಭವ ನಂದನ ದಾಡಿಮೀವನ ಮಧ್ಯಸ್ಥೋ ದಾಡಿಮೀ ಕುಸುಮ ಪ್ರಿಯ ದಾಡಿಮೀ ಫಲ ಸಂತುಷ್ಟ ದಾಡಿಮೀ ಫಲವರ್ಜಿತ ಭಕ್ತಾ ಮನೋಹರ ವಪುಹು ದತ್ತಾರವ ವಿರಾಜಿತ ದತ್ತಾ ವಾದ್ಯೇಶು ನಿರತಃ ದತ್ತಾ ಧಾರಣ ತತ್ಪರ ನಕಾರ ಬೀಜ ಸಂಪನ್ನ ನಕಾರಾಕ್ಷರ ಮೇದುರ ನಕಾರ ಮಧ್ಯ ಸದನ ನಕಾರ ವಿಹಿತಾಂತ್ರಕ ನಕಾರ ಬೀಜ ವಸದ ನಕಾರ ವಸನೋಜ್ವಲ ನಕಾರ ಅಧಿಕ ಭೀರಾಂಗ ನಕಾರಾಧನ ಪ್ರಿಯ ತರಲಾಕ್ಷಿ ಮಹಾಹತ್ತ ತಾರಕಾಸುರಹೃತ್ತರಿಹಿ ತರಲೋಜ್ವಲಹಾರಾಡ್ಯ ತರಳಸ್ವಾಂತರಂಜಕ ತಾರಕಾಸುರ ಸಂಸೇವ್ಯ ತಾರಕಾಸುರ ಮಾನಿತ ಸುರಂಗವದನ ಸ್ತೋತ್ರ ಸಂತುಷ್ಟ ಹೃದಯಾಂಬುಜ ಸುರಂಗವದನ ಶ್ರೀಮತ್ ಸುರಂಗವದನ ಸ್ತುತಃ ತಮ ಪಟಲ ಸಂಚನ್ನ ತಮ ಸಂತತಿ ಮರ್ದನ ತಮೋನುಜೋ ಜಲಸಜ ತಮ ಸಂವರ್ಧನೋಹರ ಸವರ್ಣ ಮಧ್ಯ ಸಂವಾಸಿ ಸವರ್ಣ ವರಭೂಷಿತ ಸವರ್ಣ ಬೀಜ ಸಂಪನ್ನ ಸವರ್ಣ ರುಚಿರಾಲಯ ದರಹೃದ್ರಸ ಸಾರಾಕ್ಷ ದರಹೃದ್ಯರ ವಂಚಕ ದರಬುಲ್ಲಾಂಬುಜ ಋಷಿ ದರಚಕ್ರ ವಿರಾಜಿತ ದಧಿ ಸಂಗ್ರಹಣ ವ್ಯಗ್ರ ದಧಿ ಪಾಂಡರ ಕೀರ್ತಿಭೃತ ದಧನ್ನಮೋಜ ನರಥ ದಧಿ ವಾಮನಮೋದಕೃತ ಧನ್ವೇ ಧನ ಪ್ರಿಯೋ ಧನ್ಯ ಧನಾಧಿಪ ಸಮರ್ಚಿತ ಧರೋ ಧರಾವ ನರತ ಧನ ಧಾನ್ಯ ಸಮೃದ್ಧಿತ ಧನಂಜಯೋ ಧನಾಧ್ಯಕ್ಷ ಧನದೋ ಧನವರ್ಜಿತ ಧನಗ್ರಹಣ ಸಂಪನ್ನ ಧನ ಸಮ್ಮತ ಮಾನಸ ಧನರಾಜವನಾಸಕ್ತ ಧನರಾಜಯಶೋಭರ ಧನರಾಜಮದಾಹತ್ತ ಧನರಾಜಸಮೀಡಿತ ಧರ್ಮರದ್ಧರ್ಮರದ್ಧರ್ಮೇ ಧರ್ಮನಂದನ ಸನ್ನುತ ಧರ್ಮರಾಜೋ ಧನಾಸಕ್ತ ಧರ್ಮಜ್ಞಾಕಲ್ಪಿತ ಸ್ತುತಿ ನರರಾಜಾನಾಯತ್ತ ನರರಾಜಾಯ ನಿರ್ಭರ ನರರಾಜಸ್ತುತಗುಣ ನರರಾಜಸಮುಜ್ವಲ ನವತಾಮರ ಸೋದಾರ ನವತಾಮರ ಸೇಕ್ಷಣ ನವತಾಮರ ಸಾಹಾರ ನವತಾಮರ ಸಾರುಣ ನವ ಸೌವರ್ಣ ವಸತ ನವನಾಥ ದಯಾಪರ ನವನಾಥಸ್ತು ತಗಲು ನವನಾಥ ಸಮಾಕೃತಿ ನಾಳಿಕಾ ನೇತ್ರ ಮಹಿತ ನಾಳಿಕಾವಳಿರಾಜಿತ ನಾಳಿಕಾಗತಿ ಮಧ್ಯಸ್ಥ ನಾಳಿಕಾಸನ ಸೇವಿತ ಕುಂಡಲೀಕಾಕ್ಷ ರುಚಿರ ಕುಂಡಲೀಕ ಮದಾಪಹ ಕುಂಡಲೀಕ ಮುನಿಸ್ತುತ್ಯ ಕುಂಡಲೀಕ ಸುಹೃದ್ಯುತಿ ಕುಂಡಲೀಕ ಪ್ರಭಾರಮ್ಯ ಕುಂಡಲೀಕ ನಿಭಾನನ ಕುಂಡಲೀಕಾಕ್ಷ ಸನ್ಮಾನ ಕುಂಡಲೀಕ ದಯಾಪರ ಪರಪರಾಯ ಜಲ್ಮಭು ಪರಾನಂದ ಪರಾತ್ಪರ ಪರಮಾನಂದ ಜನಕ ಪರಮಾನಾಧಿಕ ಪ್ರಿಯ ಪುಷ್ಕರಾಕ್ಷಕರೋದಾರ ಪುಷ್ಕರಾಕ್ಷ ಶಿವಂಕರ ಪುಷ್ಕರವ್ರಾತ ಸಹಿತ ಪುಷ್ಕರಾರವ ಸಂಯುತ ಫಟ್ಕಾರತಸ್ತೂಯಮಾನ ಫಟ್ಕಾರಾಕ್ಷರ ಮಧ್ಯಗ ಫಟ್ಕಾರಧ್ವಸ್ತನುಜ ಫಟ್ಕಾರ ಸರಣ ಸಂಗತ ಫಲಾಹಾರಸ್ತುತ ಫಲ ಫಲ ಪೂಜಾ ಕೃತೋತ್ಸವ ಫಲದಾನರದೋದ್ಯಂತ ಫಲ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾನಸ ಬಲಸ್ತು ಬಲಾಧಾರ ಬಲಭದ್ರ ಪ್ರಿಯಂಕರ ಬಲವಾನ್ ಬಲಹಾರೀ ಚ ಬಲಯುಗ್ವೈರಿ ಭಂಜನ ಬಲದಾತ ಬಲಧರ ಬಲರಾಜಿತ ವಿಗ್ರಹ ಬಲಾತ್ ಬಲ ಬಲಕರ ಬಲಾಸುರನಿಷೂದನ ಬಲರಕ್ಷಣ ನಿಷ್ಣಾತ ಬಲ ಸಂಬೋಧದಾಯಕ ಬಲ ಸಂಪೂರ್ಣ ಹೃದಯ ಬಲ ಸಂಭಾರ ದೀಕ್ಷಿತ भवस्तुतो भवपतिः भवसन्तानदायकः भवध्वंसी भवहरो भवस्तम्भनतत्परः भवरक्षणनिष्णातो भवसन्तोषकारकः भवसागरसञ्चेत्ता भवसिन्धुसुखप्रदः भद्रदामद्रहृदयो भद्रकार्यसमाश्रितः भद्रश्रीचर्चिदतनुर्भद्रश्रीदानदीक्षितः भद्रपादप्रियो भद्रोषभद्रवनभञ्जनः भद्रश्रीगानसरसो भद्रमण्डलमण्डितः भरद्वाजस्तुतपदो भरद्वाजसमाश्रितः भरद्वाजाश्रमरतो भरद्वाजदयाकरः मसारनीलरुचिरो मसारचरणोज्ज्वलः मसारसारसत्कार्यो मसारांशुकभूषितः माकन्दवनसञ्चारी माकन्दजनरञ्जकः माकन्दानन्दमन्दारो माकन्दानन्दबन्धुरः मण्डलो मण्डलाधीशो मण्डलात्मासु मण्डलः मण्डलेशो मण्डलान्तमण्डलार्चितमण्डलः मण्डलापननिष्णातो मण्डलापरनीघनः मण्डलस्थो मण्डलाग्र्यो मण्डलाभरणाङ्गितः मधुदानवसंहर्ता मधुमञ्जुळवाग्भरः मधुदानादिकरतो मधुमङ्गलवैभवः मधुचेदा मधुकरो मधुरो मधुराधिपः मधुवारणसंहर्ता मधुसन्तानकारकः मधुमासादिरुचिरो मधुमासविराजितः मधुपुष्टो मधुतनुर्मधुको मधुसंवरः मधुरो मधुराकारो मधुराम्बरभूषितः मधुरानगरीनाथो मधुरासुरभञ्जनः मधुराहारनिरतो मधुराह्लाददक्षिणः मधुराम्भोजनयनो मधुरादिपसङ्गतः मधुरानन्दचतुरो मधुरारातिसङ्गतः मधुराभरणोल्लासी मधुराङ्गदभूषितः मृगराजवनीसक्तो मृगमण्डलमण्डितः मृगादरो मृगमतिर्मृगारादिविदारणः यज्ञप्रियो यज्ञवपुर्यज्ञसम्प्रीतमानसः यज्ञसन्ताननिरतो यज्ञसम्भारसम्भ्रमः यज्ञयज्ञो यज्ञपदो यज्ञसम्पादनोत्सुकः यज्ञशालाकृतावासो यज्ञसम्भावितान्नकः रसेन्द्रो रससम्पन्नो रसराजो रसोत्सुकः रसान्वितो रसधरो रसलेलो रसाकरः रसजेता रसश्रेष्ठो रसराजाभिरञ्जितः रसतत्त्वसमासक्तो रसदारपराक्रमः रसराजो रसधरो रसेशो रसवल्लभः रसनेता रसावासो रसोत्करविराजितः लवङ्गपुष्पसन्तुष्टो लवङ्गकुसुमोचितः लवङ्गवनमध्यस्थो लवङ्गकुसुमोत्सुकः लतावलिसमायुक्तो लतारससमर्चितः लताभिरामदनुभृल्लतातिलकभूषितः वीरस्तुतपदाम्भोजो विराजगमनोत्सुकः विराजभद्रमध्यस्थो विराजरससेवितः वरदो वरसम्पन्नो वरो वरसमुन्नतः वरस्तु निर्वर्धमानो वरसम्भवः वरदानरतो वर्य वरदानसमुत्सुकः वरदानार्द्रहृदयो वरवारणसंयुतः शारदास्तुतपादाभ्यः शारदाम्भोजकीर्तिभृगे शारदाम्भोजनयनः शारदाध्यक्षसेवितः शारदापीठवसतिः शारदादिवसन्नुतः शारदावासदमनः शारदावासभासुतः शतक्रतस्तु यमानः शतक्रतुपराक्रमः शतक्रतस्वमैश्वर्यः शतक्रतुमदापहः शरचामदरश्रीमान् शरसम्भववैभवः शरपाण्डरकीर्तिश्रीः शरत्सारसलोचनः शरसङ्गमसम्पन्नः शरमण्डलमण्डितः शरादिकः शरधरः शरलालशरलालसः शरभवसमाकारः शरयुद्धविशारदः शरवृन्दावनरतिः शरसम्मतविक्रमः षट्पदश्षट्पदाकारः षट्पदावलिसेवितः षट्पदाकारमधुरः षट्पदीषट्पदोद्भुतः षडङ्गवेदविदुतः षडङ्गपदमेदुरः षट्पद्मकवितावासः षड्बिन्दुरचितद्युतिः षड्बिन्दुमध्यवसतिः षड्बिन्दुविशदीकृतः षडाम्नायस्तूयमानः षडाम्नायान्तरस्थितः षट्शक्तिमङ्गलकृतः षट्चक्रशेखरः ಸಾರಸಾರಸರಕ್ತಾಂಗಃ ಸಾರಸಾರಸಲೋಚನಃ ಸಾರದೇವ್ಯಸ್ಸಾರತನುಃ ಸಾರಸಾಕ್ಷಕರಣಪ್ರಿಯಃ ಸಾರದೀಪೀ ಸಾರಕೃಪಃ ಸಾರಸಾವನಕೃಜ್ವಲಃ ಸಾರಂಗಸಾರದಮನಃ ಸಾರಕಲ್ಪಿತಕುಂಡಲಃ ಸಾರಸಾರಣ್ಯವಸತಿಃ ಸಾರಸಾರಮೇಧುರಃ ಸಾರಗಾನಪ್ರಿಯಸಾರಃ ಸಾರಸಾರಸುಪಂಡಿತಃ ಸದ್ರಕ್ಷಕ ಸದಾಮೋದೆ ಸದಾನಂದನದೇಶಿಕಃ ಸದ್ವೈದ್ಯಮಂಜಚರಣಃ ಸದ್ವೈದ್ಯೋಜ್ವಲಮಾನಸಃ ಹರಿಚೇತಾ ಹರಿರಥೋ ಹರಿಸೇವಾಪರಾಯಣಃ ಹರಿವರ್ಣೋ ಹರಿಚರೋ ಹರಿಗೋ ಹರಿವತ್ಸಲಃ ಹರಿದ್ರೋ ಹರಿಸಂಸ್ತೋತ ಹರಿಧ್ಯಾನಪರಾಯಣಃ ಹರಿಕಲ್ಪಾಂತರ ಸಂಭಕ್ತ ಹರಿಸಾರ ಸಮುಜ್ವಲಃ ಹರಿಚಂದನ ಯುಕ್ತಾಂಗೋ ಹರಿಮಾನಸ ಸಮ್ಮತಃ ಹರಿಕಾರುಣ್ಯ ನಿರತೋ ಹಂಸಮೋಚನ ಲಾಲಸಃ ಹರಿಪುತ್ರಾಭಯಕರೋ ಹರಿಪುತ್ರ ಸಮಾಂಚಿತಃ ಹರಿಧಾರಣ ಸಾನ್ನಿಧ್ಯೋ ಹರಿಸಂಮೋದದಾಯಕಃ ಹೇತಿ ರಾಜೋ ಹೇತಿ ಧರೋ ಹೇತಿ ನಾಯಕ ಸಂತುತಃ ಹೇತಿ ಹರಿರ್ ಹೇತಿ ವಪೋ ಹೇತಿ ಹೇರಿ ವರ್ಧನಃ ಹೇತಿ ಹಂತ ಹೇತಿ ಯುದ್ಧಕರೋ ಹೇತಿ ವಿಭೂಷಣಃ ಹೇತಿ ದಾತ ಹೇತಿ ಪರೋ ಹೇತಿ ಮಾರ್ಗ ಪ್ರವರ್ತಕಃ ಹೇತಿ ಸಂತತಿ ಸಂಪೂರ್ಣೋ ಹೇತಿ ಮಂಡಲ ಮಂಡಿತಃ ಹೇತಿ ದಾನಪರ ಸರ್ಪ ಹೇತ್ಯುಗ್ರಬಲಿಭೂಷಿತಃ ಹಂಸರೂಪೇ ಹಂಸಗಲೇರ್ಹಂಸ ಸನ್ನುತ ವೈಭವಃ ಹಂಸ ಮಾರ್ಕರತೋ ಹಂಸ ರಕ್ಷಭೋ ಹಂಸ ನಾಯಕಃ ಹಂಸ ದೃಗ್ಗೋಚರತನುರ್ಹಂಸ ಸಂಗೀತ ದೋಷಿತಃ ಹಂಸ ಚೇತಾ ಹಂಸ ಪತಿರ್ಹಂಸ ಗೋ ಹಂಸ ವಾಹನಃ ಹಂಸ ರಾಜಹಂಸ ಗಮನೋ ಹಂಸ ರಾಜಸು ಪೂಜಿತಃ ಹಂಸ ವೇಗೋ ಹಂಸಧರೋ ಹಂಸ ಸುಂದರ ವಿಗ್ರಹ ಹಂಸ ವತ್ಸುಂದರತನೋರ್ಹಂಸ ಸಂಗತ ಮಾನಸಃ ಹಂಸ ಸ್ವರೂಪ ಸಾರಂಗ್ಯೋ ಹಂಸ ಸಂತತ ಮಾನಸಃ ಹಂಸ ಸಂಸ್ಕೃತ ಸಾಮರ್ಥ್ಯೋ ಹರಿರಕ್ಷಣ ತತ್ಪರಃ ಹಂಸ ಸಂಸ್ಕೃತ ಮಾಹಾತ್ಮ್ಯೋ ಹರಿಪುತ್ರ ಪರಾಕ್ರಮಃ ಕ್ಷೀರಾನವಸದ್ಭೂತಃ ಕ್ಷೀರಸಂಭವ ಭಾವಿತಃ ಕ್ಷೀರಾಭಿನಾಥ ಸಂಯುಕ್ತಃ ಕ್ಷೀರಕೀರ್ತಿ ವಿಭಾಸುರಃ ಕ್ಷಣದಾರವ ಸಂಘರ್ತ ಕ್ಷಣದಾರವ ಸಮ್ಮತಃ ಕ್ಷಣದಾಧೀಶ ಸಂಯುಕ್ತಃ ಕ್ಷಣದಾನಕೃತೋತ್ಸವಃ ಕ್ಷೀರಾಭಿಷೇಕ ಸಂತುಷ್ಟಃ ಕ್ಷೀರಪಾನಾಭಿಲಾಷುಕಃ ಕ್ಷೀರಾದ್ಯಭೋಜನಾಸಕ್ತಃ ಕ್ಷೀರಸಂಭವ ವರ್ಣಕಃ ಇತ್ಯೇತತ್ ಕಥಿತಂ ದಿವ್ಯಂ ಸರ್ವ ಪಾಪ ಪ್ರಣಾಶನಂ ಸರ್ವ ಶತ್ರು ಕ್ಷಯಕರಂ ಸರ್ವ ಸಂಪತ್ರದಾಯಕಂ ಸರ್ವ ಸೌಭಾಗ್ಯಜನಕಂ ಸರ್ವ ಮಂಗಲಕಾರಕಂ ಸರ್ವ ದಾರಿದ್ರ್ಯ ಶಮನಂ ಸರ್ವೋಪದ್ರವನಾಶನಂ ಸರ್ವ ಶಾಂತಿಕರಂ ಗುಹ್ಯಂ ಸರ್ವ ರೋಗ ನಿವಾರಣಂ ಅಭಿಬಂಧಕಹರಂ ಸರ್ವ ದುಃಖ ನಿವಾರಕಂ ನಾಂ ಸಹಸ್ರಮಿಧಿಯಾನಾಂ ಚಕ್ರರಾಜಸ್ಯ ಸತ್ಪತೇಃ ನಾಮಾನಿ ಹೇತಿ ರಾಜಸ್ಯ ಯೇ ಪಠಂತಿ ಮಾನವಾಃ ತೇಷಾಂ ಭವಂತಿ ಸಕಲಾಃ ಸಂಪದೋ ನಾತ್ರ ಸಂಶಯಃ ಇತಿ ಅಭಿಭೂತ್ಯ ಸಂಹಿತಾಯಾಂ ತಂತ್ರ ರಹಸ್ಯೇ ವ್ಯಾಸ ನಾರದ ಸಂವಾದೇ ಶ್ರೀ ಸುದರ್ಶನ ಸಹಸ್ರನಾಮ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.